महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करू आज बहुजन हिताय संघ प्रबुद्ध प्रेरणा विहार, त्याचप्रमाणे बहुजन हिताय महिला संघ यांच्या माध्यमातून आजचा महत्त्वपूर्ण दिवस जो की बुद्ध धम्मामध्ये सगळ्यात पवित्र अशा प्रकारचा दिवस मानण्यात येतो, सारनाथ वाराणसी या ठिकाणी सगळ्या देशातील, जे विशेषतः बौद्ध देशातील बौद्ध भिक्षू भिक्षुणी उपासक उपासिका त्या ठिकाणी येऊन तिथे असणाऱ्या धम्मिक स्तूपाला वंदना करतात, प्रदक्षिणा करतात आणि भगवान बुद्धांना जगद्गुरु मानून भगवान बुद्धांचे आशीर्वाद ग्रहण करून आपल्या धम्माच्या आचरणामध्ये अधिक दृढ होत असतात। तो आजचा आषाढी पौर्णिमेचा म्हणजेच गुरु पौर्णिमेचा हा दिवस बुद्ध धम्मामध्ये धम्मचक्र पवत्तन दिवस म्हणून साजरा करण्यात येणारा हा दिवस आज आपण विशेषतः सर्व उपासिकांनी आपल्या बहुजन हिताय महिला संघांनी हा आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम आपणा सर्वांचं या ठिकाणी मी कौतुक आणि अभिनंदन करतो की आजच्या दिवशी आपण महाउपासिका शिबिर म्हणजेच महिला शिबिर या ठिकाणी तुम्ही आयोजित केलेलं आहे आणि त्याद्वारे आपण धम्म ग्रहण करत। तर सर्वप्रथम आपणा सर्वांचं अभिनंदन आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो। धम्मचक्र प्रवर्तन दिवसाची जी कथा आहे या कथेबद्दल आपल्या सर्वांना माहिती असेल की बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जे सिद्धार्थ गौतम बुद्धांना जी बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांना सर्वप्रथम जी आठवण झाली होती ती अलार कलाम या त्यांच्या गुरूंची, ज्यांच्याकडून त्यांनी ध्यानाच्या 7 अवस्था शिकलेल्या होत्या। परंतु त्यांच्या दिव्य ज्ञानामुळे त्यांना असं लक्षात आलं की 7 दिवसापूर्वीच ते मरण पावलेले। त्यानंतर त्यांना आठवण झाली त्यांचे दुसरे गुरु उद्दक रामपुत्र यांची, त्यांचंही निधन झालेलं त्यांना त्यांच्या दिव्य ज्ञानामुळे कळलं। मग त्यांना आठवण झाली की जे त्यांची सेवा करण्यासाठी जे पंचवर्गीय भिक्षू म्हणून ज्यांना नंतर संबोधित केलं परंतु पूर्वीचे तपस्वी त्यांचे सहकारी त्यांची आठवण झाली आणि त्यानंतर तथागत बुद्धगया या ठिकाणाहून सारनाथ वाराणसी या ठिकाणी बुद्ध चालत चालत निघाले आणि त्या ठिकाणी प्रवास करून ज्या ठिकाणी हे 5 संन्यासी होते तपस्वी होते त्यांना जाऊन ते भेटले। सुरुवातीला या संन्यासांनी ठरवलं की पदभ्रष्ट गौतम येत आहे, पदभ्रष्ट ज्याने की जो मार्ग सोडलेला आहे ज्ञानप्राप्तीचा आणि या ज्ञानप्राप्तीचा मार्ग सोडून वाम मार्गाचा जो लागलेला आहे असा पदभ्रष्ट सिद्धार्थ गौतम या ठिकाणी येत आहे, त्याचं आपण स्वागत करायचं आहे। परंतु बुद्ध जसजसं जवळ येत गेले तसं तसं त्या 5 तपस्व्यांची जी मानसिक प्रवृत्ती बदलली आणि मानसिक प्रवृत्ती बदलून बुद्धांना त्यांनी आदरयुक्त बसायला आसन दिलं, पाय धुवायला पाणी दिलं, सर्व आदरातिथ्य गोष्टी त्यांनी केल्या। कारण की बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर ज्या प्रकारचे तरंग प्राप्त केले होते, जो आलोक जो प्रकाश प्राप्त केला होता त्याच्यामध्ये ते 5 तपस्वी बदलून गेले। बुद्धांना ते आयुष म्हणून म्हणजे आयुष्यमान म्हणून ते बोलू लागले, भो गौतम म्हणून ते बोलू लागले। परंतु तथागत त्यांना म्हटले की तुम्ही मला आऊस म्हणू नका, तुम्ही मला भोगौतम म्हणू नका, तुम्हाला बोलायचंच असेल मला तर तुम्ही बुद्ध मला संबोधा, कारण की मी प्रकाश प्राप्त केलेला, मी ज्ञान प्राप्त केलेलं आहे। आणि मग बुद्ध त्यांना समजावून सांगतात की मनुष्याच्या जीवनाची दोन टोक आहेत. एक टोक हे तपश्चर्या करण्याचं, एक टोक जे स्वतःला आत्मक्लेश देण्याचं, की ज्यामध्ये व्यक्ती पूर्णपणे उपास, व्रतवैकल्प, वेद आणि वेदासारखे अनेक कर्मकांड जो करण्यामध्ये जो व्यक्ती लागतो, एक अशा प्रकारचं जीवनाचं टोक आहे. किंवा त्या काळातमध्ये असणारे आजीवक पंथ होता, ज्याचा प्रमुख मख्खली गोसावी होता, त्यांचा एक पंथ होता की जो स्वतःच्या शरीराला आत्मक्लेश द्यायचा. त्या आजीवक पंथातूनच जैन धर्माचा उदय झालेला आहे. ते देखील स्वतःला आत्मक्लेश देतात. बुद्ध म्हणतात की एक स्वतःला आत्मक्लेश देण्याचा अत्तखिल मत्थान योग नावाचा एक जीवन मार्ग आहे, आणि दुसरा एक जीवन मार्ग आहे जो कामे सुकाम सुखिल्ली काम योग, जो की चारवाक सांगतो, जो लोकायत सांगतो, आणि तो मार्ग म्हणजे भौतिक सुखाचा मार्ग आहे, कामभोगाचा मार्ग आहे. तथागत म्हणतात काही लोक या मार्गाचं अनुगमन करतात आणि काही लोक जे आहे ते आत्मक्लेशाचं अनुगमन करतात, परंतु मला जो मार्ग प्राप्त झालेला आहे तो मज्झिमा पटीपथ आहे, तो मध्यम मार्ग आहे. आणि या मध्यम मार्गाची शिकवण जी आहे ती शिकवण अतिशय साधी, जी आर्य अष्टांगिक मार्गाने युक्त आहे, जी माणसामध्ये सम्यक दृष्टी उत्पन्न करते, जी माणसामध्ये सम्यक संकल्प उत्पन्न करते, जी माणसामध्ये सम्यक कर्म उत्पन्न करते, सम्यक वाचा आणि सम्यक आजीविका उत्पन्न करते, जी व्यक्तीमध्ये सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी उत्पन्न करते, असा आठ अंगांनी युक्त, असा शील समाधी आणि प्रज्ञेने युक्त जो मार्ग आहे, त्या मार्गाची मी देशना देते. तो मध्यम पटीपदा असा मार्ग आहे, तो मध्यम मार्ग आहे. या मध्यम मार्गावरती जे लोक चालतील आणि जे लोक याचं अनुगमन करतील, तेच व्यक्ती सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊ शकते. ते व्यक्ती सर्व प्रकारची कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णेतून मुक्त होऊ शकतील. आणि तेच व्यक्ती खऱ्या अर्थाने अरहंत अवस्थेपर्यंत प्राप्त करू शकतील. तेच व्यक्ती बुद्ध बनू शकतील. आणि अशा प्रकारच्या मार्गाची देशना दिल्यानंतर त्याच्यापैकी कौंडिन्य नावाचे जे व्यक्ती होते, तपस्वी होते, त्यांनाच या बुद्धांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाचं रिअलायझेशन झालं, त्याची प्रचिती आली आणि ते अरहंत अवस्था त्यांनी प्राप्त केली. म्हणून त्याला एक अज्ञात कौंडिन्य असं संबोधलं जातं. म्हणून तेव्हापासून बुद्धांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाच्या माध्यमातून, म्हणजे प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचा अर्थ काय, की उपदेश जो बुद्धांनी केला, या निसर्गातील असणारं जे सत्य, त्या सत्याचा जो आविष्कार केला, त्याला जी गती दिली, या निसर्गाचं चक्र ज्यांनी समजून सांगितलं, ते चक्र समजून सांगताना बुद्धांनी त्याला धम्म चक्र, म्हणजे चक्र प्रवर्तन म्हणजे गतिमान केलं. आणि ही गतिमानता बुद्धांनी केल्यानंतर या पाच तपस्व्यांनी ती ग्रहण केली आणि या पाचीचे पाची नंतर अरहंत बनले. हे अरहंत बनलेले जे पाच भिक्षू होते त्याला पंचवर्गीय भिक्षू म्हणतात. आणि हे पंचवर्गीय भिक्षुनी ही देशना ग्रहण केली. पुढे बुद्धांना यश नावाचा एक राजकुमार, तो त्यांच्याकडे आला. त्याने त्याच्यासोबत जवळजवळ 40 पेक्षा जास्त अनेक राजघराण्यातली लोक आणली होती. त्यांनी बुद्धांची प्रवचन ऐकलं, तो पण बुद्धांच्या संघामध्ये सामील झाला आणि तेव्हापासून हा एक संघ बनला. आणि या संघात ही एक परंपरा चालू झाली, जी परंपरा वर्षावासाच्या माध्यमातून आज संपन्न करत. ज्यावेळेस 80 लोकांचा संघ बनला, त्यावेळेस 4 महिने ते एकत्र एका ठिकाणी राहिले. आणि त्याच्यानंतर बुद्धांनी त्या भिक्षूंना उपदेश केला, चरत भिक्खवे चारिकम, बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय अत्थाय हिताय सुखाय. की लोकांवरती अनुकंपा करण्यासाठी, लोकांवरती प्रेम आणि करुणा मैत्रीचा वर्षाव करण्यासाठी, तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, सर्व प्राणीमात्रांच्या सुखासाठी तुम्ही सतत लोकांमध्ये उपदेश करण्यासाठी जा, लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग सांगा. तेव्हापासून ही वर्षावासाची परंपरा, वर्षा याचा अर्थ पाऊस, पावसाच्या काळामध्ये बौद्ध भिक्षू एका विहारामध्ये एका निर्जन ठिकाणी ते राहतात आणि त्या ठिकाणी ते उपदेश देतात किंवा त्या ठिकाणी समाधी मार्गाचा अवलंब करतात. याद्वारे ते सत्याचा आविष्कार, बुद्धत्वाचा मार्ग जीवनामध्ये आत्मसात करतात. म्हणून याला वर्षावास असतो. एका ठिकाणी 3 महिने किंवा 4 महिने, चंद्राच्या कॅलेंडर प्रमाणे 4 महिने आणि सूर्याच्या कॅलेंडर प्रमाणे 3 महिने. या स्वरूपात जर आपण जर पाहिलं तर ही वर्षावासाची परंपरा, प्रथम बुद्धांनी केलेले धम्मचक्र प्रवर्तन दिन हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि याचाच आपल्या जीवनामध्ये आपण आविष्कार करणे खूप गरजेचं आहे. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी देखील भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सर्वप्रथम जर काय समजून सांगितलं तर सर्वप्रथम बुद्धांनी केलेला हा जो धम्मोपदेश आहे या धम्म उपदेशाची व्याप्ती त्यांनी जास्त वाढवली. बाबासाहेबांनी असं सांगितलं की सम्यक दृष्टी म्हणजे काय, की लोक अज्ञानामध्ये अंधकारामध्ये जीवन जगत आहे आणि प्रत्येक व्यक्तीची मनाची अवस्था एका कैद्याप्रमाणे, ज्याप्रमाणे कैदी खूप काळ अंधारात राहिल्यामुळे प्रकाश नावाची वस्तू किंवा गोष्ट ज्या पद्धतीने अस्तित्वात आहे का नाही हे त्याला कळत नाही, त्या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीची मनाची अवस्था झाली. म्हणून तो प्रत्येक व्यक्तीला जी मानसिक आशा जी असते, ज्या आशेच्या आधारे तो स्वातंत्र्याकडे पावलं टाकायला तयार होतो किंवा ज्ञानप्राप्तीकडे जायला तयार होतो, ती अवस्था त्याच्या मनामध्ये त्याच्या जीवनामध्ये जर निर्माण झाली तरच तो मुक्तीच्या दिशेला जाऊ शकतो. म्हणून बाबासाहेबांनी सम्यक दृष्टीला पण व्यापक असं स्वरूप दिलेलं आहे. बाबासाहेबांनी सगळा बुद्ध धम्म जो आहे तितक्या व्यापक दृष्टिकोनातून सांगितलेला आहे. तो व्यापक दृष्टिकोन आपल्या जीवनामध्ये आपण आत्मसात करणे खूप गरजेचं आहे. म्हणून सगळ्या धम्माचं जे केंद्र आहे ते मन आहे आणि मनाचं जोपर्यंत आपण परिवर्तन करत नाही तोपर्यंत आपलं जीवन बदलू शकत नाही. म्हणून आजचा विषय मला ज्यावेळेस संयोजकांनी दळवीतांनी सांगितला की मन जो म्हणजे धम्मपदातील जो प्रथम वर्ग आहे यमकवर्ग, यातील ज्या पहिल्या 2 गाथा आहेत त्या गाथेवरतीच आपण उपदेश या ठिकाणी करावा. तर हे धम्माचं केंद्र आहे, हेच धम्माचं सार आहे. कारण की बुद्ध धम्मपदातील या गाथेमध्ये असं म्हणतात की मनो पुबंगमा धम्मा मनो सेठा मनमय मनसाचे पदुठे न भासती वा करोती वा ततो नंग दुःख मनवेती चक्कंग व वहतो पदा. मन म्हणजे काय, ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती मातीचं भांडं बनवतो, मातीचं भांडं बनवत असताना तो माती ज्या पद्धतीने त्या फिरणाऱ्या चाकावरती ठेवतो आणि त्याला आकार देतो आणि समग्र त्या मातीतून पाण्यातून आणि त्याला फिरणाऱ्या गतीतून एक मातीचं भांडं बनलं जातं. म्हणून आपण त्या मातीच्या भांड्याला मातीचं भांडं असं म्हणतो. त्या पद्धतीने आपल्या मनामध्ये येणारे प्रत्येक विचार, प्रत्येक प्रवृत्ती, प्रत्येक मनाची कार्यपद्धती, मनात येणारे स्वप्न, दिवास्वप्न, आशा, कल्पना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी निर्माण होतात त्याला मन असं म्हणतात. मन ह्या सर्व धम्माचं सार आहे. धम्म 2 आहे. धम्म आहे विपाक धम्म. विपाक याचा अर्थ परिणाम आणणारा धम्म. परिणाम कोणता, परिणाम चांगला आणि परिणाम वाईट पण. म्हणजे धम्म म्हणत असताना जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन आपलं अनुक्रमित केलं तर त्याचा परिणाम चांगल्या प्रकारचा येतो, सुख देतो. जर वाईट पद्धतीने जीवन आपलं चाललं असेल तर त्याचा परिणाम दुःख देतो. म्हणून धम्म म्हणत असताना समग्र धम्म, धम्म म्हणत असताना त्याच्यामध्ये 4 गोष्टी अंतर्भूत आहेत. धम्म याचा अर्थ गुण, धम्म याचा अर्थ गैय, धम्म याचा अर्थ ज्याला आपण बुद्ध धम्मामध्ये त्रिपिटक या प्रकारे संबोधतो, ज्याला पर्यत्ती धम्म म्हटलं जातं तो धम्म, आणि धम्म याचा अर्थ निसर्गीय धम्म. 4 प्रकारे धम्म सांगता येऊ शकतो. पहिला धम्म ज्याच्यामध्ये गुण अभिप्रेत आहे की बुद्ध ज्या अवस्थेतून बोलतात आणि ज्या अवस्थेत बुद्धांच्या समोर असणारे जे भिक्षू असतील किंवा उपासक उपासिका असतील ते ऐकतात, तर बुद्धांची जी मनोवस्था आहे सांगण्याची ती त्यांच्या गुणांच्या आधारे आली, ती त्यांच्या बुद्धत्वातून आलेली आहे. म्हणून बुद्धांना अभिप्रेत आहे तुमच्यामध्ये देखील त्या गुणांची अभिवृद्ध व्हावी. म्हणून पहिला जो धम्माचा अर्थ आहे तो अर्थ की गुणांची अभिवृद्धी. दुसरा जो अर्थ आहे की ज्यावेळेस आपण एखादी गाथा म्हणतो किंवा एखादं बुद्ध वचन वाचतो किंवा आपण ते गातो, गैय याचा अर्थ गाणे, आणि ते गात असताना त्याच्यातले जे अर्थ आहेत त्या अर्थांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, ते धम्म अपेक्षित आहे, ती अवस्था अपेक्षित आहे. तिसरा ज्याला की पर्यत्य आपण म्हणतो, पर्यत्याचा अर्थ काय की बुद्धांनी जवळजवळ 9 पद्धतीने धम्मोपदेश केलेला आहे, ज्याला नवांग बुद्ध शासन असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये सुत्त, गैय, गाथा, ज्याच्यामध्ये माटिका, ज्याच्यामध्ये अद्भुत धम्म, अशा 9 अंगांनी बुद्धांनी धम्मोपदेश केलेला आहे त्याला पर्यत्य धम्म असं म्हटलं जातं. आणि चौथं जे निसर्ग धम्म असं म्हटलेलं आहे, ज्याला अनैसर्गिक धम्म असं म्हटलं जातं, याला अभौतिक धम्म असं म्हटलं जातं. ते अभौतिक धम्म म्हणजे काय, तर संज्ञा स्कंद, संस्कार स्कंद आणि विज्ञान स्कंद. या 3 स्कंदांच्या आधारे जे काही तुमच्यामध्ये निर्माण होतो तो धम्म. आणि म्हणून ह्या 4 अंगांनी युक्त जो धम्म आहे, या धम्माचा उपदेश मनोपुबंगमा धम्मामध्ये सांगण्यात येतो. पुबंगमा याचा अर्थ अनुगमन करणं. तुमच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टीचं अनुगमन होतं, ज्या ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये निर्मित होतात आणि ते कार्यान्वित करतात आपल्याला, म्हणजे आपल्या मनामध्ये खूप काही विचार येतात, विषय येतात, परंतु सगळेच विचार आणि सगळ्याच विषयावरती आपण आपलं मन नाही चालवत. जे तुमच्या मनामध्ये निर्माण होतं, ते निर्माण होणारं जे मन आहे त्याला जो कार्यान्वित करतो, त्याला जो योग्य पद्धतीने पुढे नेतो, त्याला खऱ्या अर्थाने पुबंगमा धम्म असं म्हणते. या बंद झाले. तर पुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, सर्व प्रकारच्या कार्यांचा जो प्रमुख आहे, ज्याच्यामध्ये सर्व मन मिश्रित आहे, तोच आपला प्रधान धर्म म्हटला जातो. मनोमय जो आहे, म्हणजे एखाद्या 100 लोकांनी जर ठरवलंय एखाद्या गावाला लुटायचं, तर 100च्या 100 लोक ते गाव लुटतात, परंतु त्याचा कोणीतरी नेतृत्व करणाऱ्या म्होरक्या असतात. त्या पद्धतीने आपल्या मनामध्ये अनेक विचार येतात, परंतु त्या विचारामध्ये एक प्रधान विचार आपला जो असतो, आणि त्या प्रधान विचाराच्या आधारेच आपण एखादी कृती करतो किंवा बोलतो, त्याला खऱ्या अर्थाने काय म्हटलंय, मनोमय. ते खऱ्या अर्थाने प्रधान कर्म आहे. आणि हे कर्म म्हणत असताना या कर्माच्या आधारे एखादा व्यक्ती बोलतो, म्हणजे 3 प्रकारचे कर्म आहेत, मानसिक 3 कर्म होतात. 3 कर्म म्हणत असताना पहिलं कर्म आपलं मनातून होतं ते अविद्येचं असतं, अविद्येचे कर्म होतं. दुसरं कर्म आपल्या मनामध्ये निर्माण होतं ते लोभाचं होतं. तिसरं कर्म आपल्या मनामध्ये निर्माण होतं ते द्वेषाचं होतं. अविद्या, लोभ आणि द्वेष हे 3 कर्म आपल्यामध्ये निर्माण होतात, हे मानसिक कर्म आहे, हे मानसिक अकुशल कर्म आहे. आणखीन हे 3 कर्म निर्माण झाल्यानंतर आणखीन 4 कर्म आपल्यामध्ये निर्माण होतात, ज्याला आपण वाचिक कर्म असं म्हणतात, की खोटं बोलणे, चोरी खोटं बोलणे, व्यर्थ बडबड करणे, शिवीगाळी करणे, निंदा करणे, हे जे 4 वाचिक कर्म आहेत जे अकुशल कर्म आहेत. आणि 3 काही कर्म आपल्यामध्ये निर्माण होतात, ज्याच्यामध्ये चोरी करणे, प्राणहिंसा करणे आणि मादक पदार्थांचं सेवन करणे, हे 3 कर्म जे आहेत हे आपल्या कायिक शरीरातून निर्माण होतात. आणि म्हणून या हे 3 कर्म वाचेचे चार कर्म आणि मनाचे तीन कर्म याद्वारे जे निर्माण होतं त्यातून दस अकुशल धम्म आपल्यामध्ये निर्माण होतं, दहा अकुशल धम्म आपल्यामध्ये निर्माण होतं. आणि हे दहा अकुशल धम्म आहे हेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी या गाथेमध्ये सांगितलेलं की मनो उभंगमा धम्मा मनोश्रेष्ठा मनोमया मनसाचे पदुट्टेन. हे दहा अकुशल म्हणजे पदुट्टेन धम्म सांगितलं. भासती वा करोती वा याप्रमाणे कुणी वा बोलतो आणि वागतो किंवा आपल्या शरीराने कृती करतो तेव्हा त्याच्या पाठीमागे याप्रमाणे दुःख येतं. ज्या पद्धतीने बैलगाडी चालती तर बैलाच्या पाठीमागे त्या गाडीची चाकं येतात त्या पद्धतीने दुःख त्याच्या पाठीमागे येतं. आता बैलाच्या पाठीमागे गाडीचं चाक येतं याचा अर्थ काय? ती गाडी एक दिवस जरी चालली तरी त्याच्या पाठीमागे चाक येतं. दोन दिवस चाललं, तीन दिवस किंवा आठवडा महिनाभर जरी बैलगाडी चालली तरी त्याच्या पाठीमागे ते गाडीचं चाक येतं. आणि गाडीचं चाक म्हणजे काय प्रदर्शित करतं? ते दुःख चक्र प्रदर्शित करतं. बैलाने किती जरी प्रयत्न करा त्या बैलगाडीतून निघण्याचा तरी बैल त्या ठिकाणी जोपर्यंत त्याचा मालक त्याला काढत नाही तोपर्यंत तो काढू शकत. आणि म्हणून बैलाचे प्रयत्न, बैलाचं गाडीला झुपणे आणि जर निघण्याचा प्रयत्न केला तर बैलाला लागू शकतं, त्याचं मांस निघू शकतं, या पद्धतीने त्याला जखमा होऊ शकतात. तसं आपल्या मनाची अवस्था या दहा प्रकारच्या अकुशल कर्माला आपण घेऊन जर चाललो आणि तेच आपलं मनाचं जर प्रधान केंद्र जर बनवलं तर आपल्या पाठीमागे या प्रकारचं दुःख येतं. ज्या पद्धतीने बैलाच्या पाठीमागे बैलगाडीचं चाक चालतं त्या पद्धतीने दुःख आपल्या पाठीमागे सतत्याने चालत असतं. ते संपत म्हणून माणसाच्या जीवनामध्ये दुःख काय तर दुःख येण्याचं कारणच की माणसाने स्वतःच्या जीवनामध्ये जसं मन बनवलंय तसंच त्याचं जीवन चाललंय. कबीराचा दोहा आहे, मन चंगा तो कठोती में गंगा, गंगा याचा अर्थ शुद्धता. आणि मानसिक जी चांगुलपणा जो आहे तो चांगुलपणा तुमच्यामध्ये निर्माण होण्यासाठी बुद्धांची गाथा सर्वप्रथम बुद्धांनी ज्या भिक्षूंना सांगितली त्या भिक्षूंनी जवळजवळ 30,000 भिक्षू याच्यातून अरंतर 30,000 भिक्षूंनी गाथा ऐकली आणि 30,000 भिक्षू अरंत अवस्थेला बसले. कारण की या गाथेत समग्र धर्माचं सार, या गाथेमध्ये जशी मनाची उत्पत्ती आहे आणि त्या उत्पत्ती पद्धतीने ज्या पद्धतीने आपली मनाची जीवन शृंखला चाललेली आहे त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर समग्र दुःखाचं जे निराकरण आहे निराकरण या गाथेमध्ये समाविष्ट केलं. म्हणून ही गाथा खूप महत्त्वपूर्ण आहे. ही धम्मपदातील पहिली गाथा आहे. या गाथेवरती समग्र धम्म अवलंबून आहे. आणि यानंतरची दुसरी गाथा बुद्धांनी म्हटली ही सेम एकसारखीच गाथा आहे. मनो उभंगमा धम्मा मनोश्रेष्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोति वा ततो न सुख मनवेती छाया व अनपारे. की माणसाची मनाची अवस्था जर प्रसन्न असेल, जर माणसाला सुख निर्माण करणारी जर मनाची अवस्था असेल, जर माणसाच्या जीवनामध्ये श्रद्धा चांगल्या प्रकारे छंद सम्यक प्रयत्न, जर माणसाच्या जीवनामध्ये समाधी व्यायाम वीर्य म्हणजे प्रयत्न या गोष्टी जर माणसाच्या जीवनामध्ये जर असतील तर त्याच्या जीवनामध्ये प्रसन्नता निर्माण होते. त्याचे तीन मानसिक कर्म जे आहेत या मानसिक कर्मामध्ये वीत लोभ वीत द्वेष आणि अविद्येच्या जागी प्रज्ञेची अवस्था त्याच्यामध्ये तयार होते. मग त्याच्या हातून कोणत्याही प्रकारचं वाईट कर्म घडत नाही. तो बोलताना सत्य बोलतो. सत्याचा अर्थ काय? सत्याचा अर्थ जे तुम्हाला अनुभूतीला येतं तेच सत्य असतं. जे तुम्हाला अनुभूतीला येत नाही परंतु आपण ते सांगत जातो बोलत जातो ते सत्य नसतं, ते हायपोथेटिकल असतं, ते गृहितक असतं. आणि गृहित आपण किती जरी बोललो पण त्याचं रिअलायझेशन जे आहे त्याची जी काही जीवनाची अनुभूती जी आहे ती अनुभूती आपल्याला येत नसते म्हणून ते पण खोटं ठरलं जातं. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे जे तुम्हाला स्वतःला अनुभूतीला येतं तेच सत्य असतं. म्हणून जो सत्य बोलतो, जो कुणाची निंदा नालस्ता करत, निंदा करण्याचा भाव माणसाच्या मनामध्ये तेव्हा उत्पन्न होतो जेव्हा माणसाचं मन सतत कलुषित असत, जेव्हा मन सतत दुसऱ्याबद्दल वाईट गोष्टी पाहायला शिकत, तेव्हा माणसाच्या मनामध्ये निंदेचा भाव तयार होतो. बुद्धांनी यावरती सुंदर की आतापर्यंतच्या कोणत्याच धर्म संस्थापकाने जी गोष्ट सांगितली नाही ती गोष्ट बुद्धांनी सांगितली, आणि ती म्हणजे मैत्री भावना. जगातले कितीतरी सायकोलॉजिस्ट आहेत, कितीतरी मानसशास्त्रज्ञ, सर्व मानसशास्त्रज्ञ मनाच्या रोगावरती उपचार करतात, परंतु बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी मैत्री भावना सांगून सर्व प्रकारच्या मानसिक रोगावरती एक सर्वात महत्त्वपूर्ण हे जे औषध सुचवलेलं आहे जे मैत्री भावनेचं, जे फ्रेंडलीनेसचं आहे. जर तुमची मैत्री भावना प्रबळ असेल तर तुम्ही निंदाच करू शकणार नाही, जर तुमची मैत्री भावना प्रबळ असेल तर तुम्ही दुसऱ्याची ईर्ष्या करू शकणार, जर तुमची मैत्री भावना प्रबळ असेल तर तुम्ही सगळ्यांना समतेने पाहा. तुमच्या मनाची अवस्था जसं विपसना ध्यान करताना समता भाव प्रतिष्ठित होतो, सर्वांना समदृष्टीने पाहण्याची भावना उत्पन्न होते, तशा प्रकारची भावना तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते, तशा प्रकारची अभिवृद्धी ही तुमची मैत्रीने बनू शकते. म्हणजे बुद्धांनी मैत्री भावना हे एक ब्रह्मविहार सांगितले, आणि या ब्रह्मविहाराचा जीवनामध्ये आपण वापर करणे खूप आवश्यक आहे. सतत मैत्रीची भावना ज्याच्यातून कुणाची तुमच्याकडून निंदा नालाच ती होणार, व्यर्थ बडबड होणार. व्यर्थ बडबड व्यक्ती तेव्हा करतो जेव्हा त्याला त्याच्याकडे बोलायलाच काय नसतं. म्हणून व्यर्थ बडबड जितके व्यक्ती कराल तितक्या व्यर्थ बडबडीतून कोणतीच गोष्ट साकारत नाही. हा बडबडीचा एक अंतिम जे काही एंड जो असतो, शेवट जो असतो, तो भांडणामध्ये रूपांतरित होतो. म्हणून व्यर्थ बडबड हा नॅचरली व्यक्ती करणार नाही, कारण की त्याला प्रीतिसुखाची अनुभूती आहे. जर त्याचं मन प्रसन्न असेल तो कुणालाही शिविगाळ करणार नाही, तो कुणाविषयी कटू बोलणार नाही. अशा पद्धतीने चार वाचेच्या शिलांची अभिवृद्धी त्याच्यामध्ये, चार कुशल कर्म त्याच्यामध्ये वाढतील, आणि तीन पुन्हा कायिक कर्म त्याच्यामध्ये वाढतील की तो प्राणींचा करणारच नाही, तो चोरी करणार नाही, म्हणजे तो कुणाला लुबाडणार नाही, आणि तो कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन करणार नाही. हे त्याच्यामध्ये कुशल कायिक कर्म त्याच्यामध्ये वाढतील. म्हणजे मनोपुभंगमा धम्मा मनोसेट्टा मनोमया मनसाचे पसन्ने न भासती वा करोती वा तत्तो न सुख मनवेती छाया व अल्पायने. जर तुमच्यामध्ये या 10 कुशल धम्मांचा उद्भव झाला तर तुमच्यामध्ये सुख तुम्हाला कधी सोडून जाणार नाही. सुख ही मनाची अवस्था आहे, सुखासाठीच प्रत्येक व्यक्ती जीवन जगतो. परंतु सुख पण वेगवेगळ्या प्रकारचं आहे. सुख भौतिक सुख आहे, सुख धनाचं पण आहे, सुख सर्व गोष्टींचं आहे, परंतु या सर्व गोष्टींच्या पलीकडे माणसाची जीवनाची जी अंतर्गामी बाजू आहे, या अंतर्गामी बाजूमध्ये माणसाला जर कोणतं सुख हवं आहे तर ते सुख तुमच्या या सगळ्या वेळेच्या टाईमच्या पलीकडे तुम्हाला सुख, कारण की माणसाचा एक टाईम आहे. जसं आपण टाईम अनुभव करतो की 12 ते 6 आणि 6 ते 12 असा एक आपला टाईम आहे. 1 तास झाला, 2 तास झाला, या प्रकारे आपण टाईम मोजतो, याला भौतिक टाईम असं म्हटलं जातं. हा दिवस आणि रात्र आपल्यामध्ये निर्माण करतो, यातून आपलं जीवन चालतं. परंतु एक टाईम जो आहे तो मानसिक टाईम, आणि मानसिक टाईम जो आहे हा आपल्याला सुखाच्या पलीकडे घेऊन जाणारी अवस्था, जी अनापान स्थिती ध्यानाने निर्माण होते. की तुमच्या शरीरात जाणारा श्वास आणि तुमच्या शरीरातून बाहेर पडणारा श्वास याच्यामध्ये जे अंतर आहे ते अंतर टाईमच्या पलीकडचं अंतर, तिथे तुम्हाला टाईम फील होत नाही, तिथे तुमच्यासाठी वर्तमान काळ नाही, तिथे तुमच्यासाठी भूतकाळ पण नाही, तिथे तुमच्यासाठी भविष्य काळ पण नाही, तिथे तुमचा जो काळ आहे तो काळच नाही, काळाच्या पलीकडची एक अवस्था आहे. आणि ती अवस्था तुम्हाला तुमच्या मेंदूचे सर्व जे सेन्स जे आहे, मेंदूच्या समग्र अवस्था विकसित करते. ती अवस्था म्हणजेच एक प्रकारची सुखाची अवस्था। तिथे सुख आहे, तिथे प्रीती आहे, तिथे जीवन समयातील आहे, आणि तिथून जे निर्माण होत आहे, तिथून जे इंट्यूशन, तिथे जी प्रज्ञाची अवस्था तुमच्यामध्ये निर्माण होते, ती अवस्थाच म्हणजे एक प्रकारची बुद्धत्व किंवा अरहंत अवस्था। ती अवस्थाच एक प्रकारची स्मृतिवान अवस्था आहे। ती अवस्थाच एक प्रकारची ज्ञानाची आणि परिमुक्त मुक्तीची अवस्था आहे। आणि ही अवस्था प्राप्त करण्यासाठी आपण धडपडत आहोत, आपलं जीवनच त्यासाठी। म्हणून धम्मामध्ये आपण येताना काय म्हणतो की बुद्धं शरणं गच्छामि। मी बुद्धांना म्हणजे सिद्धार्थ गौतमांना शरण नाही जात, ही भ्रांत भावना आहे। आपण बुद्धांना म्हणजे सिद्धार्थ गौतमांनाच्या शरण जात। आपण आपल्यामध्ये असणारं जे बुद्धत्व आहे, त्या बुद्धत्वाच्या मार्गामध्ये शरण जाण्याच्या प्रक्रियेला आपण ते म्हणतो की बुद्धं शरणं गच्छामि। मी माझ्यातलं बुद्धत्व विकसित करण्याच्या मार्गावरती चाललो, मी माझ्यातला धम्म विकसित करण्याच्या मार्गात चाललो, मी माझ्यातील संघ भावना जी आहे, जिथे समता आहे, जिथे मुदिता आहे, जिथे करुणा आहे, जिथे मैत्री आहे, ती संघाची भावना विकसित करण्याकडे मी चाललो आहे। आणि म्हणून बुद्ध धम्म संघ ही आपली अंतर्गामी प्रक्रिया आहे। आपण बुद्धमूर्ती प्रतीक म्हणून वापरतो, परंतु पूर्वी असं प्रतीक नव्हतं। काही काही भिक्षूंनी तर बुद्धांना पाहिलं, म्हणजे सिद्धार्थ गौतमांना पाहिलेलंच नव्हतं, फक्त बुद्धांची वचनं ऐकूनच काही लोक त्या मार्गावरती स्वतःचं जीवन आणि त्या जीवनातलं समग्र अनुसरण करत होते। त्यांनी बुद्धाची अवस्था गाठली, त्यांनी धम्म परिपूर्ण आपल्यामध्ये निर्माण केला आणि ती संघामध्ये समाविष्ट केली। म्हणजे एकीकडे आपल्याला दिसणारं आपलं भौतिक जीवन आहे, ज्याच्यामध्ये आपलं घर आहे, आपलं कुटुंब आहे, आपला समाज, समाजात चालणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी ज्या आहेत ज्याची आपण सामाजिक बाजू असू नये, ज्या सामाजिक बाजूमध्ये आपल्याला अन्य अत्याचार दिसतात, ज्या सामाजिक बाजूमध्ये आपलं जीवन संघर्षमय स्वरूपाचं वाटतं, मग तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जिथे कुठे असाल तिथे तुम्हाला संघर्ष आहे, कुटुंबात संघर्ष आहे, व्यवसायामध्ये संघर्ष आहे, नोकरीमध्ये संघर्ष आहे, जिथे कुठे असाल तुम्हाला संघर्ष, मानसिक संघर्ष करावा लागतो। कारण हा मानसिक संघर्ष का करावा लागतोय, कारण की आपलं आजूबाजूचं जीवन हे त्या पद्धतीने बनलेलं आहे, परंतु आपलं अंतर्गामी जीवन त्यापेक्षा वेगळं आहे आणि ते वेगळं असायला हवं। आणि त्यासाठी तुम्हाला धम्माची आपल्या जीवनामध्ये अभिवृद्धी करण्यासाठी धम्माचं आचरण जे आहे हे वास्तविक स्वरूपामध्ये आपण करणे खूप आवश्यक आहे। वास्तविक याचा अर्थ रियलायझेशन, वास्तविक याचा अर्थ प्रत्येक क्षणाक्षणाला जागृती। जागृती म्हणजे काय? झोप येणे नाही, म्हणजे झोप न येणे याला जागृती नाही। जागृती याचा अर्थ की प्रत्येक उठताना, बसताना, चालताना, बोलताना, प्रत्येक कृती करताना, प्रत्येक शब्द बोलताना, प्रत्येक शब्द ऐकताना होणारी जी काही जाणीव आहे, त्या जाणीवेमध्ये मनाची उपस्थिती त्याला जागृती असं म्हणतं, त्याला स्मृती असं म्हणतं। आपल्या पायाला होत असणाऱ्या संवेदना, आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या संवेदना, म्हणजे शब्द ऐकल्यानंतर देखील मानसिक संवेदना उत्पन्न होतात, आपल्या शरीरात ज्या संवेदना उत्पन्न होतात त्या संवेदनेच्या प्रती जागृती, आपल्या शरीरामध्ये जो धम्म उत्पन्न होतो त्या धम्माची जागृती आणि चित्ताची जागृती, यातूनच विपस्सदा भावना ही दृढ होत जाते। म्हणून या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलं तर या पहिल्या दोन गाथा आहेत, या गाथेचं समग्र तत्वज्ञान बुद्धांचं समाविष्ट केलं। परंतु हे तत्वज्ञान किंवा हा सिद्धांत जो आहे, हा सिद्धांत जोपर्यंत तुम्ही त्या सिद्धी अवस्थेला पोचत नाही, म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी प्राप्त करत आहे तोपर्यंत त्या खऱ्या अर्थाने सिद्ध आणि त्याचा अंत आपल्याला पाहायला मिळत असेल। सिद्धांत त्याला म्हटलं जातं ज्याचं अनुभूतीनंतर तुम्हाला त्याची प्रचिती पूर्णपणे तुम्ही सांगू शकता, त्याला सिद्धांत म्हटलं जातं। आणि म्हणून बुद्ध धम्माचा आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आचरण करत असताना आपलं मानसिक आचरण, आपलं शारीरिक आचरण, आपलं वाचिक आचरण त्या दिशेला आपण चालवले का नाही हे पाहणे खूप गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी हे तुमचा आजूबाजूचा परिसर, तुम्ही स्वतः आणि तुमच्या स्वतःमध्ये उत्पन्न होणारे धम्म जे आहेत, मग कुशल धम्म आणि अकुशल धम्म, म्हणजे बैलात बैल चालला असताना त्याच्या पाठीमागे येणारं चाक हे जसं दुःख चक्र आहे, तसं चांगले धम्म उत्पन्न झाल्यानंतर तुमच्या पाठीमागे म्हणजे तुम्ही चालत असताना तुमच्यासोबत जी सावली चालती त्या सावलीप्रमाणे सुख तुमच्यासोबत चालतं. सुख तुम्हाला सोडून नसतंच, सुख ही मनदशा आहे, परंतु ही मनदशा कायम तुमच्यामध्ये निर्माण होण्यासाठी, तुमचं जीवन मृत्यू येईपर्यंत समृद्ध होण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वर्तमान क्षणामध्ये जगण्याची कला विकसित करावी लागेल. आणि ही कला विकसित केल्यानंतर तुम्हाला तुमचं जीवन परिपूर्णरित्या जगल्यासारखं वाटेल, ना तर जीवनात कुठली तरी गोष्ट राहिली असं वाटतं. जीवनामध्ये सगळ्या काही गोष्टी करायच्या होत्या, ध्यान करायचं होतं, चांगलं आचरण करायचं होतं, चांगल्या गोष्टी करायच्या होत्या, पण त्या सगळ्या आपल्या राहून गेल्या असं वाटतं का? म्हणे जीवनात आपल्याला सगळ्या गोष्टी जर आपल्या जीवनात जर निर्माण करायच्या असतील तर तुम्हाला धम्माशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही. म्हणून बाबासाहेब देखील असं म्हणतात की धम्म जो की तुमच्या जीवनामध्ये सामाजिकता पण निर्माण करतो, नीतिमत्ता पण निर्माण करतो, तुमच्या जीवनामध्ये सदाचरण पण निर्माण करतो आणि तुमच्या जीवनामध्ये आंतरिक सुख पण निर्माण करतो, आंतरिक शांती पण निर्माण करतो, आणि त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये उहापोह करणे खूप गरजेचं आहे. जर हे तुम्ही करू शकला तर जीवन समृद्ध करू शकला. म्हणून धम्माचं आचरण करत असताना बुद्धांच्या काळामधले जे उपासक होते, जे भिक्षू आणि भिक्षुणी होत्या, ते बुद्धांची वचनं ऐकून त्या पद्धतीने ते रिअलायझेशन करायचे. परंतु आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा आहेत. कोणी म्हणतं विपश्यना आहे, कोण म्हणतं विपश्यना नाही, कोण म्हणतं आपला धम्म हा संघर्षमय, संघर्ष करायला शिकवतो, कोण म्हणतं की आपला धम्म जो आहे तो एक चांगल्या प्रकारचं आचरण करायला शिकवतो. वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा, वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत लोक मांडतात आणि या सर्व गोष्टी ऐकून आपलं मन कन्फ्यूज होतं, नक्की काय करायचं. त्यासाठीच बुद्ध म्हणतात आत्ता ही अत्तनो नातो कोई नातो परसे, आपणच आपले स्वामी आहेत, आपणच सत्याची प्रचिती अनुभवू शकतो, कोणीच आपला स्वामी होऊ शकत नाही, कोणीच आपला गुरु होऊ शकत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात आत्ता ही अत्तनो नातो कोई नातो परसिया. म्हणून बुद्धांना आपण गुरु मानतो कारण की त्यांच्यातलं गुरुतत्व आपल्याला माहिती झाली. गुरुतत्व याचा अर्थ असा की ज्या पद्धतीने गुरुत्व आकर्षण असतं, गुरुत्व आकर्षण म्हणजे काय असतं तर या पृथ्वीच्या खाली एक अशी ऊर्जा आहे जी आपल्याला ओढते. म्हणून निसर्गात प्रत्येक वरती टाकलेली वस्तू खाली ओढली जाते. त्या पद्धतीने गुरुची जी काही मास्टरी असते, जे गुरुतत्व असतं ते आपल्याला त्यांच्याकडे खेचतं. ते कशासाठी? तर आपल्यातलं जे गुरुतत्व आहे ते आपल्यामध्ये विकसित होण्यासाठी. तुम्ही सर्वच लोक त्या पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये ह्या क्वालिटी निर्माण करण्यासाठी या पद्धतीचं गुरुत्व हे तुमच्यामध्ये देखील असतं. म्हणून बुद्ध धम्मामध्ये एक वेगळ्या प्रकारची सिंक्रॉनिसिटी, सिंक्रॉनिसिटी याचा अर्थ असा की एक जरी व्यक्ती त्या अवस्थेला पोचतात तर हळूहळू सगळेच लोक त्या अवस्थेला पोचतात. एक वेगळ्या प्रकारची तरंगाची स्थिती तयार होते आणि ही स्थिती बनणे ही खऱ्या अर्थाने संघाची अवस्था असणे खूप गरजेचं आहे. अन्यथा राग, द्वेष, परत लोभ या सगळ्यामध्ये सगळेच लोक अडकून पडलेले, सगळ्याच लोकांना मान सन्मान हवे, सगळ्याच लोकांना प्रसिद्धी हवी, सगळ्याच लोकांचं जीवन जे आहे हे काहीतरी नवीन गोष्ट करण्यासाठी आहे. काही लोकांना नवीन विचार सांगायचे, काही लोकांना त्याच विचारावरती ठाम राहायचं आहे. अशा सगळ्या विवेचनेमध्ये मनुष्य अडकून गेले. म्हणून मनुष्याची जी काय आजची मानसिक स्थिती जी झालेली आहे ती एक प्रकारची कन्फ्यूज अशा स्वरूपाची झाली. या सर्व प्रकारच्या विचारधारेतून जो व्यक्ती बाहेर पडतो त्याला सम्यक दृष्टी म्हटलं जातं. ती सम्यक दृष्टी तुमच्या जीवनामध्ये निर्माण करण्यासाठी सर्व प्रकारच्या मिथ्या गोष्टी सोडून देणे, सर्व प्रकारच्या ज्या काही विचारधारा आहेत त्या विचारधारेंना स्वतःच्या विचारांनी स्वतःच्याच बुद्धिमत्तेच्या अवस्थेतून पाहणे हे खूप गरजेचं आहे. आणि हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमचे संकल्प देखील त्या पद्धतीने होणार नाही. तुमचे संकल्प जर त्या पद्धतीने झाले नाही तर तुमचं आचरण त्या पद्धतीने होणार नाही. आणि तुमचं आचरण जर त्या पद्धतीने झालं नाही तर बुद्ध ज्याला समाधी म्हणतात, बुद्ध ज्यांना सम्यक स्मृती म्हणतात, त्या गोष्टी तुम्हाला आत्मसात करता आल्या नाही. म्हणून शील, समाधी आणि प्रज्ञा हा मार्ग जो आहे, जो आर्याष्टांगिक मार्ग आहे, या आर्याष्टांगिक मार्गांचा अवलंब आपल्या जीवनामध्ये करणे म्हणजेच बाबासाहेबांनी सांगितलेली प्रतिज्ञा साकारणे, म्हणजेच खऱ्या अर्थाने बौद्ध बनणे, म्हणजेच खऱ्या अर्थाने उपासक उपासिका बनणे, म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण स्वतःपन्न बनणे. तुमच्या या जीवनात तुम्ही बुद्ध धम्म समजण्यासाठी स्वतःपन्न अवस्थेत येणे गरजेचं आहे. स्वतःपन्न याचा अर्थ प्रभामध्ये. म्हणून अजून धम्म आपल्या लक्षात नाही आला, पण स्वतःपन्न अवस्थेच्या स्थितीपर्यंत जर आपण आलो तर आपल्याला धम्माची खऱ्या अर्थाने पुढची स्थिती लक्षात. अवस्था तुमची काहीतरी बनली पाहिजे. जर आपली अवस्थाच बनत नसेल तर जीवन आपलं चाललंय रोजचं. एक दिवस संपला, दोन दिवस संपले, जीवन आपलं रोजचं रोज चाललेलं आहे. जीवनामध्ये नवीन काही नाही. जीवन एक डेली रुटीन आहे आणि डेली रुटीन हे प्रत्येकाचं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं जीवनामध्ये त्याचं एक रुटीन लाईफ आहे. मग गृहस्थ असो, संन्यासी असो, विद्वान असो, मोठा बिझनेसमॅन असो, त्याचं रुटीन लाईफ आहे. आणि रुटीन लाईफमध्ये जितकं तुमचं जीवन चाललेलं आहे त्यातून नवीन नाविन्यता काही निर्माण होत. म्हणून जीवनात काही नाही प्राप्त करता आलं तर स्वतःपन्न जर अवस्था जर आपण प्राप्त केली तरी जीवन खऱ्या अर्थाने साकार झाला असं म्हणतं. जीवन खऱ्या अर्थाने धम्मामध्ये आलं असं म्हणतं. धम्मदीक्षा तोपर्यंत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःपन्न अवस्थेमध्ये. आत्ता जी आपली धम्मदीक्षा आहे ही फक्त व्यावहारिक आहे, नाममात्र आहे, वास्तविक स्वरूपामध्ये ती नाही. म्हणून स्वतःपन्न अवस्थेत जर व्यक्ती आला तर जीवनातील पुढचे टप्पे जे आहेत ते आपल्या लक्षात येईल. शरीर आणि मन याच्याही पलीकडे बुद्धत्वाचा जो टप्पा आहे तो आपल्या लक्षात येईल, ती पायरी आपल्या लक्षात येईल. आणि तिथे खऱ्या अर्थाने धम्म आपल्या जीवनामध्ये प्रस्फुटित होईल. तिथे खऱ्या अर्थाने धम्म आपल्या जीवनामध्ये मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षेची भावना निर्माण करेल. आणि तिथे खऱ्या अर्थाने जीवनामध्ये एक वेगळी अभिज्ञा आपल्याला प्राप्त होईल, एक वेगळी सिद्धी आपल्याला प्राप्त होईल, एक वेगळी इद्धी आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे पाली भाषेमध्ये सिद्धीला इद्धी शब्द वापरतात, इद्धीपाद आपल्याला होईल. आणि बुद्धांनी जिथे प्रवचन केलं त्या वाराणसीला, सारनाथ या ठिकाणी इद्धीपाद झालेले लोक त्या ठिकाणी राहत होते. म्हणजे ज्यांना या प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत अशा प्रकारची लोक राहत होती. आणि अशा प्रकारची स्थिती ही आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकते. आणि यासाठी तुमच्या जीवनामध्ये प्रशांती आणि प्रशब्द अवस्था असणे खूप आवश्यक आहे, जी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या मार्गाने चाललेल्या आहेत त्या मार्गाच्या आधारे प्राप्त होऊ शकते. परंतु ज्या ज्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अशा अद्भुत वाटतात, म्हणजे जसं त्यांनी गाणं म्हणताना आधी सांगितलं की देव, यक्ष, गंधर्व, बुद्ध धर्मामध्ये असे काही शब्द येतात ज्या शब्दाचा अर्थ कोणाला सांगता नाही, आपण फक्त म्हणतो की आहे. त्याची पण एक वेगळी प्रचिती आहे. म्हणजे बुद्धांनी अशी कोणतीच गोष्ट जी विज्ञाननिष्ठ नाही आहे अशी कोणतीच गोष्ट सांगितली नाही. कारण की हे जे शब्द आहेत, देव, यक्ष, यक्षिणी, गंधर्व, अशा प्रकारच्या सत्वांची जी जाणीव आहे ही जाणीव देखील आपल्याला जर आपण अभिज्ञा प्राप्त केली तेव्हाच होऊ शकते, नाही तर होऊ शकत नाही. निकोला तेलेस्ता नावाचा एक वैज्ञानिक आहे ज्याने इलेक्ट्रिसिटीचा शोध लावलाय. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा शोध ज्यांनी लावला त्याचं नाव आहे एडिसन. एडिसन हा पहिला शास्त्रज्ञ आहे ज्याने लाईटचा शोध लावला, इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अधिकाधिक प्रयोग ज्याने केले त्याचं नाव निकोला तेलेस्ता आहे. या निकोला तेलेस्ताने आपलं संशोधन चालू असताना काही गोष्टींची प्रचिती त्याला आली. म्हणजे 10,000 मेगावॉटच्या पुढे ज्यावेळेस ऊर्जा जाते त्यावेळेस तुम्हाला अशा काही सत्वांची जाणीव व्हायला सुरुवात होते. आणि हा प्रयोग करत असताना त्याला अशा प्रकारच्या सत्वांची जाणीव झाली जे बुद्ध सांगतात, जे बुद्धांच्या सूत्रांमध्ये आहे, जे वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला धम्माच्या म्हणजे त्रिपिटकाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काम सुगती लोक, काम दुर्गती लोक आणि लोकोत्तर म्हणजे एक कामभूमी, रूपभूमी आणि अरूपभूमी अशा पद्धतीने तीन लोक सांगितलेले. त्याच्यात जे बुद्धांनी सांगितलेले आहे तशा गोष्टींची प्रचिती निकोला टेस्लाला आली आणि त्यांनी त्याच्या ग्रंथामध्ये जवळजवळ 10 प्रयोगनिशी ते सिद्ध केले. सिद्धच न केलं तितकी ऊर्जा गेली का त्याची प्रचिती येतेच. म्हणून जर ज्याला आपण परित्राण पाठ म्हणतो त्या परित्राण पाठामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. जसं राजत तोवा, चोरत तोवा, नखत तोवा, नक्षत्र जाय त्याच्या संदर्भात तो शब्द वापर, नखत तो जनपद रोग तो मनुष्य तोवा, अमनुष्य तोवा मनुष्यातून निर्माण होणारा त्रास आणि अमनुष्यापासून पण निर्माण होणारा त्रास असे शब्द आहेत जे आपल्या ज्ञानाच्या पलीकडचे. जेव्हा आपण स्वतःपन्न अवस्थेमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टींची प्रचिती आपल्याला येते. तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे का दुर्गतीच्या मार्गावरती, सुगतीच्या मार्गावरती आहे का दुर्गतीच्या मार्गावरती. जर आपण सुगतीच्या मार्गावरती असेल तर आपल्याला निसर्ग आपोआपच सपोर्ट करतो आणि दुर्गतीच्या मार्गावरती असेल तर त्याच पद्धतीने आपली दुर्गती ही होत जाते. आणि म्हणून निकोला त्रेस्ताने देखील सिद्ध केलं की माणसाचं जे कर्म आहे त्या कर्मातून निर्माण होणारी त्याची जी स्थिती आहे त्या स्थितीतून माणसाची ही गती ठरलेली असते. ती गती सुगतीला जाते, ती गती दुर्गतीला जाते. म्हणजे सायन्स देखील त्याला अमान्य करतं असं नाही, सायन्स देखील हे मानतच. म्हणून बुद्धांचा धम्म हा सायंटिफिक धम्म, पण सायंटिफिक धम्म म्हणजे काय, शास्त्रज्ञांनी शोधलेला सायन्स नाही. सायंटिफिक धम्म याचा अर्थ, वैज्ञानिक धम्म याचा अर्थ जो मानसिक जे मनोविज्ञान आहे या मनोविज्ञानामध्ये जो अतिशय सूक्ष्म स्तरावरती गेलेला आहे त्याचा तो शोध आहे. आणि हा शोध हळूहळू जितकं तुम्ही विकसित व्हाल तितकं तुम्हाला माहिती होतं. आता जसं आपलं मन आपल्याला जाणवतं तसं हळूहळू दुसऱ्याचं मन पण आपल्याला जाणवू शकतं. जशी एक कथा आहे, एक बौद्ध धर्मामध्ये जपानमध्ये एक विशेष कथा आहे आणि या कथेमध्ये एका गुरुकडं एक शिष्य ज्यावेळी दीक्षा घेतो आणि दीक्षा घेतल्यानंतर गुरु त्याला म्हणतो की मी तुला दुसरं काही शिकवणार नाही, फक्त एकच तू शिकायचं काय, तर तुझ्यावरती लाकडी तलवारीने हल्ला करण्यात येईल, तू स्वतःचा बचाव करायचा. शिष्य म्हणतो की ही कोणती आध्यात्मिक शिक्षा आहे, ही कोणती धार्मिक शिक्षा आहे. शिष्य म्हणतो ठीक आहे, तुम्ही म्हणताय तुम्ही हे सर्व शिक्षण घ्यायला तयार आहे, लाकडी तलवारीने त्याच्यावरती हल्ला करण्यात येतो. आणि लाकडी तलवारीने हल्ला केल्यानंतर शिष्य जो आहे तो म्हणतो की ह्यात तुम्ही वाचू शकत नाही, मला रोज हे सहन करावं लागेल. परंतु महिनाभरानंतर एक मनाची अवस्था सतर्कतेची तयार होते, जागृतीची तयार होते. शिष्य म्हणतो की आता तुम्ही हल्ला करा, मी सहज स्वतःचा बचाव करू शकेन. 3 महिन्यानंतर तो तरबेज होतो त्याच्यामध्ये, तो कुठे जरी असला आणि त्याच्यावरती लाकडी तलवारीने हल्ला केला तर सहज त्याच्यातून बचाव करू शकत होता, सहज वाचू शकत होता त्या तलवारीची धार. गुरु म्हणतो आता दुसरा टप्पा शिक्षणाचा की झोपेतही तुझ्यावरती हल्ला करण्यात येईल. तो म्हणतो जागेपणे मी वाचू शकतो स्वतः, पण झोपेत कसं काय वाचवणार. पण तरी पण प्रशिक्षण असतं, सुरुवात होते. आणि शेवटी महिना दोन महिन्यानंतर तो झोपेत पण सतर्क होतो, झोपेत पण त्याचं मन जागृत राहायला सुरुवात होते. म्हणजे एकीकडे झोप पण असते पण जागृती पण असते. तो झोपेत पण तलवारीचा हल्ला हा वाचवू शकत होता. गुरु म्हणतो की तू दुसरा प्रशिक्षणाचा टप्पा पण पूर्ण केला, आता तिसरा टप्पा, आता लाकडी तलवारी नाही तर जी लोखंडाची धारयुक्त तलवार आहे, जी खरोखरची तलवार आहे, त्याने तुझ्यावरती हल्ला करण्यात येईल, तू वाचवू शकता. शिष्य म्हणतो की हो नक्कीच तुम्ही माझ्यावरती हल्ला करा, मी स्वतःला वाचवू शकतो. शिष्य म्हणतो, मनातल्या मनात म्हणतो, जो गुरु मला खूप शिकवतोय असं करा तसं करा, त्याला हे येते का ते पाहू आपण, आपण त्याच्यावरती हल्ला करून पाहू. तर शिष्य म्हणतो, गुरु म्हणतो, इकडे असा विचार करू नको, तू जर माझ्यावरती हल्ला केला तर मी वयोवृद्ध झालेला आहे, तर मी स्वतःला वाचू शकणार नाही, माझा मृत्यू पण त्याच्यामध्ये होऊ शकेल. शिष्य म्हणतो, पण ही गोष्ट मी बोललोच नाही, तुम्हाला कसं काय कळलं? गुरु असं म्हणतात की जोपर्यंत हा तिसरा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुला कळणार नाही. कारण की मन जर जागृत झालं तर तुझं मन काय, माझं मन काय, तुझ्या मनामध्ये उठणारा छोटासा छोटा तरंग देखील मी पकडू शकतो. तर विचार तो मोठी गोष्ट आहे. आणि तो शिष्य तिसरा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करतो आणि त्याचं मन पूर्ण जागृत होतं, पूर्ण तरंगित होतं, तो त्याच्या गुरुचं आणि सगळ्यांचंच मन तो जाणू शकत होता. अशी अवस्था तयार होते. आणि मनाची ज्यावेळेस जागृती होते, गुरु म्हणतात आता तुझं खऱ्या अर्थाने धम्मदीक्षा झाली, आता तू खऱ्या अर्थाने माझा शिष्य झाला, आता तू खऱ्या अर्थाने या धम्मामध्ये प्रवेश केला, आता तू खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी जाणू शकतो, आता तुला शिकवण्याची गरज नाही, आता तू परिपूर्ण शिक्षित झाला. आणि अशी अवस्था बनणे म्हणजेच खऱ्या अर्थाने तुमचं मन काय, माझं मन काय, समग्र लोकांच्या मनाची अवस्था कलेक्टिवली फील होणे, सामूहिकरित्या फील होणे, सामूहिकरित्या जाणवणे, यालाच खऱ्या अर्थाने संघ म्हटलं जातं, यालाच खऱ्या अर्थाने एक वेगळी सिंक्रॉनिसिटी म्हटली जाते. आणि ही सिंक्रॉनिसिटी निर्माण होणे हेच बाबासाहेबांनी सांगितलेल्या धम्माचं ध्येय आहे, हेच उद्दिष्ट आहे. आणि त्या मार्गाने आपण आपलं जीवन व्यतीत करत आहोत, त्याच्यावरती आपण ठाम आहोत, किंवा आचरण करत आहोत, किंवा शिबिर आपण करत आहोत, किंवा हा वर्षावास करत आहोत, ज्यातून धम्माची अभिवृद्धी आपल्यामध्ये होणार आहे. म्हणून धम्म आणि धम्माशी रिलेटेड असणारे जेवढे काही शब्द आहेत, मग आर्याष्टांगिक मार्ग असेल, दहा पारमिता असेल, सप्तबोधंग असेल, विपसना चार की कायानुपसना, चित्तानुपसना, वेदनानुपसना, धम्मानुपसना असतील, या सर्व अवस्था, हे सर्व शब्द हे तुमच्या जीवनामध्ये तेव्हाच निर्माण होतील जेव्हा तुम्ही स्वत अपन्न म्हणजे या श्रोतामध्ये या प्रभावामध्ये समाविष्ट होईल, तेव्हा तुमच्यामध्ये तयार होऊ शकतात. म्हणून प्रत्येक शिष्याने जागृत झालं पाहिजे आणि स्वतःपन्न अवस्थेपर्यंत तरी जीवनाचा प्रवास आणला पाहिजे, तेव्हा धम्म सिद्ध होईल. म्हणून आजच्या या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने, आजच्या या आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने आणि आजचा प्रथम धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना मंगल आशीर्वाद देतो. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये हा धम्माचा मार्ग प्रकाशित हो, लाईट ऑन द पाथ, ज्याला आपण म्हणतो की रस्त्यावरचा जो काही येणारा प्रकाश आहे, हा प्रकाश सोनेरी तुमच्या जीवनामध्ये निर्माण हो. कारण की बुद्धांनी ज्या ज्या व्यक्तींना धम्म सांगितला त्या सगळ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये अरहंत अवस्था निर्माण झाली. बुद्धांनी ज्या ज्या ठिकाणी आपला पाऊल ठेवलं, ज्या ज्या मातीला स्पर्श केला, ती ती माती देखील सोनं बनू शकली. तर आपण तर जिवंत व्यक्ती आहोत, आपल्या जीवनामध्ये बुद्धत्वाचा प्रकाश निर्माण व्हा, ही मंगलकामना या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपण शांतपणे माझं प्रवचन या ठिकाणी ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे भंते धम्मदास देखील या ठिकाणी आले, त्यांचेही धन्यवाद या ठिकाणी मी व्यक्त करतो. या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, नम बुद्धाय.
पूज्य भंतेंनी आपणास खूप छान माहिती दिली. आर्याष्टांगिक मार्ग सांगितलं, मनाच्या अवस्था वेगवेगळ्या सांगितल्या आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्याला समजेल असं सोप्या भाषेमध्ये आपल्याला त्यांनी त्यांचं मनोबल व्यक्त केलं आहे, त्यांचं देशना आपल्याला दिलेली आणि निश्चितच म्हणते आम्ही ही आपली ही देशना आपले जे मनाचे विकार आहेत, जे मनाला जे आपण काय करावं आणि काय नाही करावं